सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूँ अभिनीता, आपके साथ वेलकम करता हूँ आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो कल ही मैंने एवेंजर्स मूवी देखी, ज्याच्यामध्ये टाइम मशीन त्यांच्याकडे असं आणि त्या टाइम मशीन थ्रू ही सगळी लोक पास्टमध्ये जातात, भूतकाळामध्ये जातात। यार मैंने सोचा की काश हमारे पास भी ऐसी कुछ टाइम मशीन होती तो कितना अच्छा होता ना, म्हणजे आपणही भूतकाळामध्ये गेलो असतो। आज मी तुम्हाला तेच विचारलं की भूतकाळात जर तुम्हाला जाण्याचा चान्स मिळाला असता, अगर आपके पास भी ऐसी कुछ टाइम मशीन होती तर भूतकाळात जाऊन तुम्ही काय केलं असत, कोणती गोष्ट केली असती सांगा। मला फोन करायचा आहे, नंबर आहे माझा 9607007935 हा माझा नंबर आहे, नांदेड माझा नंबर नोट करून घ्या 9607007935। या नंबरला फोन करा आणि भूतकाळात तुम्हाला जर का जाता आलं असं तर काय केलं असं बताओ मुझे फोन करके। एक गाणं आपके पास आ रहा है, ए दिल है मुश्किल मूवी से। भूतकाळात जाणं थोडं सा मुश्किल काम आहे, लेकिन सोचने में क्या जा रहा है, फटाफट मुझे कॉल करो, बात करो मुझसे। 93.5 रेड एफएम पर मैं हूँ अभिनीत, आपके साथ बजाते रहो।